अध्याय 11 बाहेरील अंधकार। रात्री मागे रात्र येशू बरोबर मी नरकात जात होते आणि पुन्हा एकदा नरकामध्ये गेले आणि हे भयंकर हे वास्तविक सत्य भीतीदायक सत्य मी लिहू शकले रेकॉर्ड करू शकले। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आम्ही त्या नरकाच्या हृदयाच्या जवळून जात होतो त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस येशूला घट्ट धरून जवळजवळ त्याच्या चालत होते। एक अनामिक भयंकर भीती ही माझ्या हृदयामध्ये माझ्या जीव आत्म्यामध्ये येत होती प्रत्येक वेळेस आणि मला आठवत होतं की पहिले मी तिथं कसं मला एकटीला त्या यातना मी भोगल्या होत्या। मला हेच देखील कळत होतं की मला पुढे आणि पुढे जायचं म्हणजे अधिक आत्मे मला वाचवता येतील हे सर्व बघून। परंतु देवाच्या कृपेशिवाय मी पुन्हा तिथं जाणं अशक्य होतं। नंतर आम्ही जिथं थांबलो तिथं एक दुष्ट आत्म्यांचा घोळका आम्ही बघितला, डिमन्सचा घोळका, आणि ते मोठ्याने गाणे गात होते आणि मंत्र मारत होते आणि सैतानाची स्तुती करत होते। असं वाटत होतं की ते खूप आनंद घेते त्यांच्या शतामध्ये आणि येशूने सांगितले की आता मी तुला ऐकवेल की ते काय म्हणते। मग ते म्हटले आपण या घरी आज जाऊ आणि तिथंच्या जणांना पीडा देऊ जे तिथं राहतात आणि मग सैतानापासून आपल्याला जास्त शक्ती मिळेल जर आपण बरोबर हे काम केलं तर। आणि ते म्हटले होय आपण तिथं जाऊन वेदना देऊन तिथं आजार देऊ आणि मग ज्यावेळेस ते दुःखी आणि पीडित ते लोक होतील त्यावेळेस किती आनंद होईल। आणि ते नाचू लागले आणि असे दुष्ट वाईट गाणे सैतानाच्या आराधनेमध्ये ते गाऊ लागले आणि हे सर्व हे पापमय गौरव सैतानाला ते देऊ लागले। आणि मग एक सैतानाचं भूत किंवा डिमन ते म्हटलं आपल्याला खूप काळजीपूर्वक हे बघावं लागेल की जे ईश्वर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे, कारण ते आपल्याला बाहेर घालवून शकतात। दुसरा म्हटलं होय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला पळून जावं लागतं। मग शेवटी एक दुष्ट आत्मा म्हटला नाही बाबा जे येशूवर विश्वास ठेवतात आणि जे ज्यांना येशू माहितीये आणि त्याचं पवित्र नाव ज्यांना माहितीये त्याच्यामध्ये भयंकर शक्ती आहे। मग येशू मला म्हटलं माझे दूत या दुष्टात्म्यांपासून माझे देदूत माझे दूत लोकांचं संरक्षण करतात जे माझ्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून ह्या दुष्ट आत्म्यांचे कार्य सिद्धीच जात नाही। मी पुष्कळशा अविश्वासी आणि न तारलेल्या लोकांना देखील संरक्षण देत असतो आणि सैतानाला हे माहिती आहे। माझे पुष्कळचे जे स्वर्गीय दूत आहेत हे सैतानाचे जे काही हे प्लॅनिंग आहे त्याला थांबवण्यासाठी सिद्ध असतात आणि ते कार्य करत आहेत। येशू मला म्हटलं की हवेमध्ये पुष्कळसे असे दुरात्मे आहेत या पृथ्वीवर आणि मला ते बघण्याची संधी मिळाली परंतु काय काय मी बघू शकले नाही आणि म्हणून मी शुभवर्तमान हे प्रत्येकाला सांगितलेलं आहे। आणि प्रभू मला म्हटलं की मी तुला हे याच्यातले बरेचसे दुष्ट आत्मे दाखवलेले आहेत परंतु दुसरे तू बघू शकले नाही आणि सत्य हेच आहे की माझं शुभवर्तमान हे जे मनुष्यांना कळलं पाहिजे ते त्यांना पापाच्या बंधनामधून मोकळं करेल आणि ते सांगितलं गेलं पाहिजे आणि मग मी लोकांना ह्या पूर्ण पापी सैतानी शक्तींपासून त्यांचा बचाव करेल। माझ्या नावामध्ये मुक्ती आहे आणि स्वतंत्रता आहे। सर्व अधिकार स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर हा माझ्याकडे आहे। जा सैतानाची भीती बाळगू नकोस परंतु देवाची भीती बाळग। आणि आम्ही पुढे चालत होतो नरकामध्ये। येशू आणि मी ज्यावेळेस तिथे गेलो मला एक फार मोठा काळपट रंगाचा एक मनुष्य दिसला आणि पूर्ण अंधकार त्याच्या भोवती लपेटलेला होता आणि तो जणू काय एका दूतासारखा दिसत होता। त्याच्या डाव्या हातामध्ये काहीतरी होतं आणि येशू मला म्हटलं ह्या जागेला बाहेरील अंधकार असं म्हणतात आणि मला रडणं आणि दात खाणं अक्षरशः दातखाना ऐकायला येऊ लागलं. ह्याच्या अगोदर इतकं भयंकर असं निराशा आणि दुःख असं मी पाहिलं नव्हतं, परंतु या जागेमध्ये होतं. आणि तिथं तो जो देदूत किंवा जो ते दूत होता आमच्या समोर, त्याला पंख नव्हते, तो 30 फूट उंच होता आणि मला स्पष्टपणे दिसत होतं की तो काय करत होता. त्याच्या हातामध्ये एक चकती होती आणि तो हळूहळू ती चकती वर अशी उचलत होता आणि असं जणू काय वाटत होतं की तो आता ती फेकणार आहे. त्या चकतीच्या आतमध्ये मध्यभागी अग्नी होता आणि बाहेरील भागामध्ये पूर्ण त्याच्या कडांमध्ये अंधकार होता. ह्या दूताच्या हातामध्ये ही चकती होती आणि त्यांनी खूप खाली जणू काय आपण चकती फेकतो किंवा गोळा फेकतो त्या पद्धतीमध्ये तो वाकला. मला विचार करतोय की हा मोठा दूत कोण आहे इतका उंच आणि तो काय करत आहे. येशूने माझे विचार ताबडतोब समजत होते आणि तो मला म्हटला की याला बाहेरील अंधकार म्हणतात. तुला आठवत असेल माझे जे वचन आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राज्याचे जे लेकर आहेत त्यांना या बाहेरील अंधकारामध्ये टाकण्यात येईल आणि तिथं रडणं आणि दात खाणे चालेल. आणि प्रभू म्हटला की हे असं होईल. आणि मी खूप आश्चर्याने आणि घाबरून म्हटले, प्रभू तुझा अर्थ असा आहे का की तुझे सेवक इथं आहेत? आणि तो म्हटला, होय, असे सेवक ज्यांनी मला पाठ दाखवली ज्यावेळेस मी त्यांना बोलवलेलं होतं आणि असे सेवक ज्यांनी जगावर जास्ती प्रेम केलं माझ्यापेक्षा आणि पापामध्ये ते लोळू लागले आणि पापामध्ये जे पडले आणि माघारी गेलेत, असे सेवक इथं आहेत जे सत्यासाठी विश्वासू राहिले नाहीत आणि ज्यांनी पवित्र जीवन जगले नाहीत. हे फार चांगलं आहे की जर जो कोणी माझ्या मागे येतो त्यांनी व्यवस्थितपणे चाललं तर बरं आहे, नाहीतर तो माझ्या मागे जर आला नाही तर ते बरं आहे. माझ्यावर विश्वास ठेव, येशू म्हटला, जर तू पाप केलंस तर पिता हा जो न्यायाधीश आहे आणि मी जो मध्यस्थ आहे हे दोघं आम्ही तुझ्यासाठी आहोत. जर तू पापांसाठी पश्चाताप केला तर मी तितका विश्वासू आहे की तुला पूर्ण तुझ्या मलिनतेपासून आणि अनैतिकतेपासून मी तुला शुद्ध आणि पवित्र करील. परंतु जर तू पश्चाताप केला नाही तर मी अशा वेळेस तुझ्याकडे येईन ज्यावेळेस तुला वाटत नाही की मी येईन आणि मग तुला मी छेदून टाकील आणि अविश्वासणाऱ्यांबरोबर या बाहेरील अंधकारामध्ये तुला मी फेकून देईल. आणि मी बघितलं की हा जो काळ्या रंगाचा जो दूत होता त्याच्या हातामध्ये ही चक्री होती आणि त्याने एकदम दूरवर अशी अंधकारामध्ये तिला भिरकावून दिली, फेकून दिली. माझे शब्द प्रभूशी म्हटलं, जे सांगतात ते तसेच असतात, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. बाहेरील अंधकारामध्ये त्यांना फेकून देण्यात येईल म्हणजे या ठिकाणामध्ये. आणि लगेचच येशू आणि मी हवेमध्ये होते आणि या चकतीच्या मागे उडत होतो. आम्ही मग तिथं त्या ठिकाणामध्ये आलो जिथे ही चकती मध्ये हवेमध्ये थांबली आणि आतमध्ये आम्ही बघू लागलो. मी बघितलं तर मध्यभागी पूर्ण जाळ होता आणि लोक त्या लाटांमध्ये अग्नीच्या पोहत होते बाहेर आणि आत. आणि तिथं कुठल्याच प्रकारचे डिमन्स किंवा दुष्ट आत्मे नव्हते, परंतु फक्त तिथं मी पाहिलं तर ते आत्मे जळत होते ह्या अग्नीच्या समुद्रामध्ये. बाहेरून ही जी चकती आहे ती इतकी काळी अशी काळी कुट काळपट एकदम दिसत होती, फक्त आतमध्ये ती पेटलेली होती तर ह्या अग्नीच्या समुद्राने. आणि पूर्ण रात्री असे दृश्य भयानक असं दिसत होत. त्या प्रकाशामध्ये मी बघितलं की लोक पोहत होते या चकतीच्या कडेला येण्यासाठी. काय काय जण हे जे पोहून कडेपर्यंत येत होते त्यांना कुठल्या तरी एक अदृश्य शक्ती पुन्हा आतमध्ये त्या चकतीमध्ये खेचत होती आणि पुन्हा खोलवर तळाला ते त्या अग्नीमध्ये जात असे. मी बघितलं की त्यांच्या आकृत्या पूर्ण सापळे झाले होते, काळपट घाणेरड्या रंगाचे. आणि मग मला ऐकलं नरकाचाच हा एक भाग आहे. आणि मग त्या दृष्टांतामध्ये नंतर पुढे मी पाहिलं की देवदूत वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के उघडत आहेत. राष्ट्र आणि राज्य हे जणू काय जे ज्यांना कुंप लावलेले आहेत खालीन, त्यांना ते कुंप देवदूतांनी ते तोडलेले आहेत. आणि स्त्री आणि पुरुष, मुलं आणि मुली हे थेट या अग्नीमध्ये चालून येत आहेत. मी बघितलं हे भयंकर हा दृष्टांत. आणि मी विचार करत होते की काय हे ते पतित झालेले सेवक तर नाही प्रभूचे जे पुढे पुढे येऊन याच्यात पडत आहेत. मी माझं डोकं वळू शकत नव्हते, त्यांचं दृश्यच इतकं भयंकर होतं. मी तिथंच माझे स्तब्ध झाली होती नजर. आणि मी बघत होते जणू काय ते मार्चिंग करून ह्या पूर्ण अग्नीमध्ये येत होते आणि कुणीच त्यांना थांबवण्यासाठी नव्हते. आणि मी ओरडले आणि रडले, हे प्रभू त्यांना तू थांबव हे अग्नीमध्ये येण्याच्या अगोदर. मग येशू मला म्हटलं, ज्याला कान आहेत तो ऐको, ज्याला डोळे आहेत तो बघो. माझ्या लेकरा, तू या पापाच्या विरुद्ध आणि दुष्टाच्या विरुद्ध ओरड. माझ्या सेवकांना तू सांग की विश्वासू राहा आणि प्रभूच्या नावाचा धावा करा. मी तुमच्याशी थेट या नरकामधून बोलत आहे यासाठी की तुम्ही हे सर्व समजाव आणि तुम्हाला हे ऐकावं. आणि तो मला असं म्हटलं हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी. मग येशू पुढे मला म्हणाला की पुष्कळशे जण हे तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. काय काय जण तुला म्हणतील की देव खूपच चांगला आहे आणि तो स्त्रियांना आणि पुरुषांना या नरकामध्ये टाकणार नाही. परंतु त्यांना सांग की माझं वचन हे खरं आहे. त्यांना हे सांग की जे भेकड, जे अविश्वासू जे आहेत, त्यांना ह्या अग्नीच्या तळ्यामध्ये किंवा समुद्रामध्ये त्यांचा हा वाटा आहे.